श्री दासबोध, दशक 17वां, प्रकृति पुरुष, समास 8वां, तत्व निरूपण।
श्री राम नाभि पासून उन्मेष वृत्ति तेची परा जाणीजे श्रोती ध्वनि रूप पश्यन्ति हृदय वसे कंठापासून नाद जाना मध्यमा वाचा बोलीजे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे नाभिस्थानी परावाचा तो चिठाव अंतःकरणाचा अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा निर्विकल्प जे स्फुरण उगेच सता आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कळा अंतःकरण आठवले पुढे होये नभेसे गमले करू न करू ऐसे वाटले तेची मन संकल्प विकल्प तेची मन जेणे करिता अनुमान पुढे निश्चयो तो जाण रूप बुद्धीचे करीनची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी जे वस्तुचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे पुढे कार्याचा अभिमान धरणे हे कार्ये तो अगत्य करणे ऐशा कार्यास प्रवर्तने तोचे अहंकारो ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळोन एक कार्ये भागे प्रकार पंचक वेगळाले जैसे पाच ही प्राण कार्ये भागे वेगळाले जाण नाही तरी वायोचे लक्षण एकची असे सर्वांगी व्यान नाभी समान कंठी उदान गुदी अपान मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा बोलिले हे प्राण पंचक आता ज्ञान इंद्रिये पंचक श्रोत्र त्वचा चक्षुजिह्वानासिक ऐसी हे ज्ञानेन्द्रिये वाचा पाणी पाद शिस्नगुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध शब्द स्पर्श रूप रस गंध ऐसे हे विषय पंचक अंतःकरण प्राण पंचक ज्ञानेन्द्रिये कर्मेन्द्रिये पंचक पाचवे विषय पंचक ऐसी हे पाच पंचके ऐसे हे पंचवीस गुण मिळून सूक्ष्म देह जाण याचा करदम बोलिला श्रवण केले पाहिजे अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलिला असे मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा बुद्धि उदान नयेन चरण रूप विषयाचे दर्शन संकेते बोलिले मन घालून पाहिजे चित्त अपान जिह्वा शिस्न रस विषय आप जाण पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप अहंकार प्राण घ्राण गुदगंध विषय जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते ऐसा हा सूक्ष्म देह पाहता होई जे निसंदेह येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे ऐसे सूक्ष्म देहे बोलिले पुढे स्थूळ निरोपिले आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी काम क्रोध शोक मोह भये हा पंचविध आकाशाचा अन्वये पुढे पंचविध वायु निरूपिला चरण वळण प्रासारण निरोध आणि अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आपलक्षण निरूपिले पाहिजे शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्ति मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. पृथ्वी आप तेज वायो आकाश हे पाचाचे पंचवीस. ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जेते. तिसरा देह कारण अज्ञान. चौथा देह महाकारण ज्ञान. हे चारी देह निर्षिता विज्ञान परब्रह्मते. विचारे चौदेहा वेगळे केले. मी पण तत्वा सारिसे गेले. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्य. नरदेही साधिले महत्कृत्य. भक्तियोगे कृत्य कृत्य सार्थक झाले. इति श्री पंचीकर्ण केलेची करावे विवर्ण. लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे. हा हि दृष्टांत घडेना परिसाचेन परिस करवेना. शरण जाता साधुजना साधुच होईजे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्व निरूपण नाम समास आठवा.